हरिः ओम्। ऊर्क्ष मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतम् च मे मधु च मे सद्भिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रम् च मौद्भिद्यम् च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टम् च मे पुष्टिश्च मे विभुच मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णम् च मे पूर्णतरम् च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नम् च मे क्षुश्च मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियङ्गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सितदाश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यम् च मे यश्च मे शीशम् च मे त्रिपुष्य मे श्यामम् च मे लोहम् च मे अग्निश्च आपश्च मे वीरूधश्च मौषधयश्च मे कृष्टपच्यम् च मे कृष्टपच्यम् च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पताम् वित्तम् च मे वित्तिश्च मे भूतम् च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे रथश्च मे मश्च म इतिश्च मे गतिश्च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त राधिका वेल्हाळ आता प्रगट करते।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आपण दसऱ्याला भरपूर सोनं लुटतो, फक्त प्रतिकात्मक सोनं म्हणून आपट्याची पानं लुटतो। तसंच स्वामींच्या चरित्रातील साधारणतः 1980 नंतरचा काळ असा होता की उन्मनावस्थेचं खरंखुरं सुवर्ण स्वामींच्या कृपाशीर्वादामुळे अनेक जण अगदी सहजपणे भरभरून लुटत होते। 12-12 वर्ष अरण्यात तप करून जी उन्मनी अवस्था प्राप्त होणं कठीण, ती स्वामींच्या सानिध्यात आबालवृद्धांना, जुन्या मंडळींना, नवोदितांना सहजपणे अनुभवाला येत होती। कोणीही उन्मनावस्थेत गेलं की स्वामींना विलक्षण आनंद होई। प्रत्येक जीवासाठी त्यांचा आनंद अगदी ओसंडून जात असे। याची दृश्य स्वरूपात सुरुवात आपल्या कांचन शेठ पासून झाली। कांचन, चिन्मयी, सुजाताताई सप्रे, मंदा आणि अशा काही साधिका बंधुवर्गाकडे स्वतः स्वामी मकरंदनाथ, सुनील दादा, पंकज दादा, मिलिंद दादा आणि असे काही साधक, या सगळ्यांची वेळोवेळी दिसणारी भावविभोर ध्यानमग्न स्थिती, डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू, स्वामींच्या चरणांवर लोटून देताना असलेली शरणागती पाहताना माझं मन अगदी विस्मयचकित होऊन जाई। या सगळ्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्याला मी अपवाद होते। ध्यानातील इतर अडथळ्यांच्या बरोबर ध्यानामध्ये आपण कधी ट्रान्समध्ये जातोय याची नकळत वाट बघत बसणं हा आणखीन एक नवीनच अडथळा निर्माण झाला। एके दिवशी स्वामींचं मायाकडे लक्ष गेलं, म्हणाले, तू कधी ध्यानाला बसतेस? मी म्हटलं, सकाळी तासभर ध्यानाला बसते। त्यावर म्हणाले, तुला जमेल तेव्हा घरी बसत जा, पण उद्यापासून थोडी लवकर सकाळी 12:15 सुमाराला दुकानात ये आणि 10:30 ते 12 अशी रोज 1.5 तासाची ध्यानाची बैठक करायची। 1.5 तासानंतर मी हाक मारली की मग उठायचं। दुसऱ्या दिवशीपासून तशा प्रकारचं रुटीन सुरू झालं। 10:30 ते 12 असं 1.5 तासाचं ध्यान झालं की स्वामी हाक मारून उठवत, नंतर 12:30 पर्यंत सगळ्यांना प्रसाद मिळे। असंच एक दिवशी दुकानात ध्यानाला बसलेलं असताना अचानक थोड्या वेळाने मला खरंच कंटाळाच आला। मनात आलं, आत्ता तर ध्यानाला बसले, आता पुढचा वेळ कसा काय जाणार? निग्रहाने बसले खरे, पण मन नव्हतं। थोड्या वेळाने मनातल्या मनात जाणवलं की आता खरं म्हणजे आपली उठायची वेळ झालीये, पण स्वामींनी हाक मारल्याशिवाय उठणार कसं? नेमकं त्या दिवशी कोणी परगावचे साधक आले होते, स्वामी त्यांच्याशी बोलत होते। माझी चुळबुळ सुरू झाली। स्थिर आसन न राहता हा पाय त्या पायावर, तो पाय या पायावर असं चालू झालं। नंतर एक क्षण असा आला की माझ्याही नकळत पटकन माझे डोळे उघडले गेले आणि नेमकं त्याच वेळी स्वामी ध्यानाला बसलेल्या व्यक्तीकडे कधी कधी जसे लक्षपूर्वक एकाग्रतेने पाहत असत तसे पाहत होते. असा नापसंती दर्शक उद्गार काढून स्वामी एकदम समोर बघायला लागले. स्वामींचा इतका नाराज चेहरा मी क्वचितच पाहिला होता. नंतर काहीशा तीव्र स्वरात म्हणाले, मी अजून तुला हाक मारलेली नव्हती, उठलीस कशी काय? मी मान खाली घालून बसले. आजूबाजूला काही साधक बसलेले होते. स्वामी कडक शब्दात बोलत होते, परमार्थाची खरी गोडी असते की नाही कुणास ठाऊक. जितीनेच साधना करायला पाहिजे, झोकून द्यायला पाहिजे, तेवढं धैर्य आपल्या जवळ पाहिजे. गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य होते. महाराज म्हणाले, मी जाऊन येतो तोपर्यंत तू भजन करत बैस. महाराज 2 दिवसांनी आले तरी त्या शिष्याचे भजन चालू होते. पण आपलं काय, 3 तास सिनेमा बघताना जरा सुद्धा कोणी हालत नाही, पण 1.5 तास ध्यानाला बसायचं तर केवढी हालचाल. एवढ्या तेवढ्या साधनेने काही होणार नाही. सगळीकडून रान पेटवायला पाहिजे, ध्यास लागला पाहिजे, नाहीतर मग सुखे असावे संसारी. स्वामी बोलायचे थांबले होते. मला अगदी गळ्यापर्यंत भरून आलं होतं. स्वामी सगळ्यांना प्रसाद द्यायला लागले होते म्हणून मी फक्त पटकन उठून नमस्कार केला. स्वामी म्हणाले, मी अजून तुला प्रसाद दिलेला नाही. स्वामींनी प्रसाद दिला की जायचं? मी गुपचूप कोपऱ्यात जाऊन बसले. मनातून चांगलीच घाबरलेले होते. सगळ्यांना प्रसाद देऊन झाल्यावर म्हणाले, ये अशी समोर येऊन बैस. मग काहीशा सौम्यपणे म्हणाले, स्वये कष्टल्या विणका होतो कुठे आत्मउद्धार. लहान वयात तरुण वयातच साधनेची गोडी लागावी म्हणून ही तळमळ. आणि मी साधना करून जर तुझं काम झालं असतं तर तेही कष्ट मी तुला दिले नसते. स्वामींनी प्रसाद दिला, मी जायला निघाले. स्वामींनी पुन्हा आग मारली, म्हणाले, उद्या नित्याप्रमाणे 10:30 ध्यानाला बसायचं, 12 नंतर स्वामींनी हाक मारली की मगच उठायचं. मी सुटकेचा निश्वास टाकला. दुकानाची पायरी उतरताना नकळत मागे वळून पाहिलं तर स्वामी आशीर्वादपर हात करत होते. स्वामींच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण गोडवा होता. त्यांचं साधं बोलणं सुद्धा अंतःकरणाला स्पर्श करून जाई. एकदा दुकानात गेले होते तर मायाकडे बघून थोडं गमतीने आणि मिश्किलपणे असे हसायला लागले. आता आपल्याकडून काय गडबड झाली असं वाटलं म्हणून विचारलं, तुम्ही का हो हसलात? स्वामी हसतच म्हणाले, का हसलो म्हणजे काय, मला आनंद झाला. मी विचारला, आनंद झाला पण कशाचा? स्वामी सहजपणे म्हणाले, तू आलीस म्हणून आनंद झाला. काहीतरीच असं म्हणून मी गप्प बसले. स्वामी म्हणाले, काहीतरीच का बरं? मी समजा तुझ्याकडे आलो तर तुला आनंद नाही होणार? मी म्हटलं, कुठेतरीच काय हो कंपॅरिझन, तुम्ही आलात तर कोणालाही आनंद होणार. स्वामी प्रसन्नपणे म्हणाले, तसंच मला पण, तुम्ही सगळे आलात, तुमच्याकडे पाहिलं की आनंद होतो. खरंच, अगदी खरंच सांगतो मी. मी वर म्हणाले, शपथ. स्वामींनी दुकान विकलं. मग सुरुवातीला सद्भक्त श्री खांडेकर यांच्या घरी ध्यान केंद्र सुरू झालं. आता साधक तिकडे ध्यानाला बसू लागले. नवीन नवीन साधक येत होते आणि अनेक जण लगेच ट्रान्समध्ये पण जात होते. मी मात्र डुबण बाई रई किनारे बैठ या सदरात होते. माझा तो हळवा विषय होऊन बसला होता. रोज रात्री मी स्वरूप पत्र मंजुषेतील एक पत्र वाचायचे आणि कासावीस होऊन रडत बसायचे. कांचन म्हणायची, तू एकदाची जा न ग ट्रान्समध्ये, मग किती मजा येईल. एकदा तर मंदाने धाडस करून स्वामींना विचारलं की कधी हो जाईल ट्रान्समध्ये. स्वामी म्हणाले, काही सांगता येत नाही. काय पूर्वजन्मींचे संस्कार आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. आणि उन्मनी काय सोपी आहे. ऋषीमुनींनी 12-12 वर्ष अरण्यात राहून तप करत अशा लांब लांब जटा वाढवल्या, त्या काय उगीच साधना करत राहायची. स्वामी मला माझ्या ध्यानाला बसण्याबाबतीत अगदी कडक होते, पण एरवी मात्र त्यांना खूप थट्टा विनोद सुचत असे. कोणी ट्रान्समध्ये गेलं की त्या व्यक्तीचं भरपूर कौतुक करून झालं की माझ्याकडे वळून म्हणायचे, राधिकाचं कसं आहे, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, तिला सहजावस्था जास्त आवडते, असं म्हणून मिश्किलपणे हसत असत. स्वामी असंही सांगत असत की ट्रान्समध्ये गेलं म्हणजे सगळं साध्य झालं असं नाही. आत्मदर्शनाचा पल्ला बराच लांबचा असतो, पण उन्मनी अवस्थेमुळे ध्यानकाली सतत येणारे विचार बऱ्याच अंशी कमी होतात आणि साधकाला ध्यानाची गोडी लागायला मदत होते. त्या तऱ्हेने उन्मनी अवस्था महत्वाची आहे. एकदा एका सोमवारी सकाळी 11 वाजता स्वामींनी मला भागेश्वर निवासच्या घरी बोलवलं. स्वामी आणि मातोश्री सौ सरलातींच्या बरोबर बँकेत जायचं होतं. मी स्वामींना नमस्कार केला आणि खोलीत जाऊन बसले. स्वामी आणि मातोश्री स्वयंपाकघरात होते. निघायला थोडा वेळ होता. खोलीत नेहमीप्रमाणे प्रसन्न शांतता होती. माझ्या मनात अगदी व्याकुळतेने विचार आला की असे कसे आपण अगदी दगड, जरा सुद्धा आत काही झिरपत नाही. मी सहज डोळे मिटून बसले होते. एकदम सोहमचा श्वास मी न घेताच ऊर्ध्वगामी झालेला कळला. भ्रूमध्याच्या ठिकाणी हालचाल होऊन मस्तकाच्या ठिकाणी चांगलीच ओढ जाणवत होती. नीरव शांतता होती. लगेच भान आलं, बँकेत जायचंय. मी डोळे उघडले. समोर स्वामी पलंगावर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरती अगदी आनंदाची दिवाळी दिसत होती. घाईघाईने म्हणाले, राधिका अगं तू ट्रान्समध्ये गेलीस, बैस बैस, डोळे नको उघडूस. स्वामींच्या शब्दाचा अर्थ जाणवायला देखील मला वेळ लागला. मी पुन्हा शांत बसले. स्वामींनी मातोश्री सौ सल्लातेंना हाक मारलेली ऐकू आली. म्हणाले, हळूच सांगत होते, सल्लातेई लवकर या, बघा राधिका ट्रान्समध्ये गेली. जरा वेळाने मी उठले. स्वामींना अगदी भरून आलं होतं. ते इतके प्रेमाने पाहत होते, कौतुकाने बोलत होते. मी तर अगदी भांबावूनच गेले. स्वामी म्हणाले, ये ये इकडे ये. मी स्वामी आणि सल्लातेंच्या जवळ गेले. कृतज्ञतेने त्यांच्या समोर पलंगावर डोकं टेकलं. स्वामी भरभरून थोपटत होते. मी नमस्कार करून वर पाहिलं तर स्वामींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांच्या नेत्रातून वाहणारे ते तीर्थ माझ्या हातांवर पडत होत. स्वामी गहीवरून म्हणाले, आज तुझ्या आईच्या ऋणातून मी मुक्त झालो. मला याचा अर्थ कळला नाही, पण स्वामींच्या परिसीमेच्या प्रेम ऋणात राहणार किती आनंद आहे.
श्रीराम, कृपया सर्व साधकांनी जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं.
घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुका, डोळे तुम्ही घ्या रे सुका, पहावी थोबाचे मुख, पहावी थोबाचे मुख, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे. तुम्ही आई कारे कान, तुम्ही आई कारे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. मनाते थे धाव घेई, मनाते थे धाव घेई, राही विठोबाचे पायी, राही विठोबाचे पायी, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. तुका म्हणे बाजीवा, तुका म्हणे बाजीवा, नको सोडू या केशवा, नको सोडू या केशवा, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम, गोड नाम, गोड नाम, गो विठोबाचे घेई घेई माझे वासे माझे वासे माझे वासे.
राजू ये अब हम लोग
श्रीराम नाचत गुरु भजनी आम्ही नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी सहजची आलो सहजची जातो सहजची आलो सहजची जातो राहुनी जनी विजनी राहुनी जनी विजनी आम्ही जाऊ निरंजनी नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी नाही कुणाचा मी नाही कुणाचा मी माझे न कोणी नाही कुणाचा मी माझे न कोणी नाही मोहमनी नाही मोहमनी आम्ही जाऊ निरंजनी नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी अवधूत कृपे समरस झालो अवधूत कृपे समरस झालो दत्त निरंजनी दत्त निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी
चांगले वाईट पाप पुण्य सुख दुःख कर्म कर्मफल जाणीव नेणीव विचार अविचार ज्ञान अज्ञान शांत अशांत परस्पर विरोधी या सर्व शब्दांचा सत्याला धरून या शब्दांना सत्याला धरून कोणते अधिष्ठान आहे काय भेद आहेत अशा प्रकारचा एक प्रश्न पाप पुण्य सुख दुःख जाणीव नेणीव ज्ञान अज्ञान शांत अशांत ही एक प्रकारची द्वंद्व आहेत द्वंद्व याचा अर्थ दोन टोक, द्वंद्व याचा अर्थ दोन गोष्टीत विभागलेली घटना। द्वंद्व याचा अर्थ दोन होणारे परिणाम, आयदर ऑर। जसं चांगलं वाईट, पाप पुण्य सुख दुःख याच्यात पुष्कळ भर घालता येऊ शकेल, हवं नको, शीत उष्ण, व्यवहारात आपली दशा भांबावलेली असते, आपल्याला काहीतरी हवं असतं, जे हवं असतं त्याच्या दुसऱ्या टोकाला अजून एक गोष्ट असते, ती त्याच वस्तूची दुसरी बाजू असते। आपल्याला पुण्य हवं असेल तर त्याच्याच दुसऱ्या टोकाला पाप आहे, आपल्याला सुगंध हवा असेल तर त्याच्या विपरीत टोकाला दुर्गंध आहे, एवढंच नव्हे तर दुर्गंधातूनच सुगंध होतो। आपण झाडांना जे खत घालतो त्या खताच्या जवळ देखील काही जणांना जाता येत नाही, पण त्याच्यातूनच अतिशय सुवासिक अशी फुलं किंवा मधुर अशी फळं देखील निर्माण होतात, आणि ते फळच खराब झालं आणि त्याला दुर्गंधी जर सुटली तर सुगंधातूनच दुर्गंधी होते, सुखातूनच दुःख होतं, अथवा दुःखातून सुख होतं। या ज्या द्वंद्वात्मक गोष्टी आहेत, परस्पर विरोधी, या परस्पर विरोधी गोष्टींच्या सत्याच्या अधिष्ठानाशी काय आहे असं विचारलेलं आहे। पाप आणि पुण्य, सुख आणि दुःख, निंदा स्तुती, हानी लाभ, शत्रू मित्र, आपला आणि परावा, याच्या बुडाशी जी गोष्ट आहे त्याच्या ऐवजी याच्यामध्ये आपल्याला पडावसं का वाटतं, हा मुख्य प्रश्न आहे। मग सुटकेचा मार्ग, नेमकी या महिन्याची मध्यवर्ती कल्पना साक्षीत्व अशी आहे। काल प्रवचन करताना मानापमानयो हो तुल्यहा, तुल्यहा मित्रारिपक्षयो हो, अशा प्रकारचे सम दुःख सुख स्वस्थ समलोष्ट अश्मकांचन तुल्य प्रिया प्रियो धीरा तुल्य निंदात्म संस्तुति ही मानापमानयो हो तुल्यहा, तुल्यहा मित्रारिपक्षयो हो सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्य उच्यते, अशा प्रकारचे श्लोक होते। त्याच्यातही ही द्वंद्वच वर्णन केलेली होती। ही सगळी द्वंद्व देहबुद्धीमुळं, देहाला मी असं समजल्यामुळं, आणि हा जो देहच मी आहे त्याच्या सुखाची जी साधनं आहेत ती हवीत आणि दुःखाची साधनं नकोत, याच्यातून निर्माण होतात। द्वंद्व हे देहबुद्धीचं लक्षण आहे। अनिर्णय अथवा निर्णयाला विलंब अथवा निर्णय घेता येऊ न शकणं हेही देहबुद्धीचं उत्कट लक्षण आहे। आणि निर्णय घेता न येणं अथवा कोणता निर्णय घ्यावा याच्याविषयी गोंधळ होणं ही गोष्ट सरसहा आपल्या प्रत्येक कृतीत होते। आपला मुलगा अथवा मुलगी 10वी पास होईपर्यंत आपल्याला ठरवता येत नाही की याला कॉमर्सला घालायचा का सायन्सला घालायचा का त्याच्या आवडीप्रमाणे त्याला खेळू द्यायचा. खेळात अथवा त्याचे जे काही विषय असतील, आर्ट्सचे विषय असतील, त्याच्यामध्ये त्याला घालावा. निर्णय होत नाही, मुलाचाही होत नाही, पालकांचाही होत नाही. द्वंद्व हे जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत शिल्लक राहत. अगदी सेंट्रलाइज्ड फॉर्म भरताना पुण्यासारख्या ठिकाणी इतके ऑप्शन्स उपलब्ध असतात, पण फॉर्म भरता येत नाही, काही कळत नाही कसं करावं काय करावं, द्वंद्वच असतं. आणि लग्नाच्या निर्णयाच्या वेळेला तर केवढं मोठं द्वंद्व उभं राहतं. या मुलाला हो म्हणायचा का म्हणायचा नाही, का अजून चार मुलं पाहिजे, आणि चार मुलं पाहिल्यानंतर देखील कोणाला हो म्हणायचं कोणाला नाही म्हणायचं, या सगळ्या मागे भवितव्याची चिंता दडलेली असते. जबरदस्त देहभाव आणि सतत यशस्वीच आपण व्हावं, आपला संसार व्हावा अशी दुर्दम्य अभिलाषा इच्छा असं असल्यामुळं आपल्याला काही जमत नाही, काही करता येत नाही अशी परिस्थिती असते. आणि स्वतःच्या लग्नाच्या वेळेला जी अडचण, तीच मुलांच्या लग्नाच्या वेळेला अडचण. तेव्हा तर जास्त अजून अनुभव गाठीला आलेला असतो, त्या अनुभवामुळं उलट जास्त कमकुवत झालेला असतो. आणि मुलाला कसलाच अनुभव नसल्यामुळं मुलाचा निर्णय कधीच पालकांना मान्य होत नाही, कारण पालकांना असं स्पष्ट समजतं की प्रत्येक ऑप्शन मध्ये धोका आहे आणि हा कुठला ऑप्शन स्वीकारतो आहे. द्वंद्व आहे जीवन, एक प्रकारच्या द्वंद्वानी भरून गेलेलं आहे. प्रमोशन घ्यायचं की घ्यायचं नाही, गोष्ट अशी घडते की परीक्षा तर देऊन बघू कुठं अजून वेळ आहे. माझ्या एका मित्रावर अशी वेळ आली की आपलं ज्ञान तर टेस्ट होईल, परीक्षा तर देऊन बघू, परीक्षा दिली. मला म्हणाला की मी परीक्षा देतो, आपण इतके दिवस करतोय आपलं ज्ञान काय ते तरी कळेल. मी म्हटलं जायचंय का तुला, जर प्रमोशन घ्यायचं असेल तर परीक्षा दे. नाही म्हणे, आपण आता इतका अनुभव आपल्या गाठीला आहे, वाचन आहे, बघू तर आपलं काय आहे कुठं आहे, परीक्षा दे. इंटरव्ह्यूला बोलावण आलं, परत नमस्काराला आला. मी म्हटलं नमस्काराला येतोय तुझे काय भेट, विचार काय, तुझा खरंच विचार आहे का प्रमोशन घे. प्रमोशन घ्यायचा विचार नाही, पण आपल्याला किती जमते किती नाही हे तर बघू. कुठलंच निश्चित नाही, दोन दरडींवर पाय ठेवायचा. सिलेक्शन झालं, सिलेक्शन झाल्यावर म्हणाला की आपण इथपर्यंत आहोत असं आपल्याला कळलं. आणि मग असं कळलं की यावेळेला ऑफर लेटर देणार नाहीयेत, यावेळेला एकदम पोस्टिंग कळवणार आहेत. तेव्हा मग बायकोवर विचार करायला लागला, मुलांबरोबर विचार करायला लागला, आपलं वय किती आहे, बाहेर गावी जर बदली झाली तर पगार किती वाढेल, खर्च किती वाढेल, डबल एस्टॅब्लिशमेंट आपल्याला जमेल का जमणार नाही, आपला मुलगा आता काय करतो आहे, त्याला मी असण्याची गरज आहे घरी, आणि मी असण्याची घरात सगळ्यांनाच गरज आहे, आणि मीच जर दूर गेलो तर. म्हटलं जा, असं कोण अपरिहार्य आहे, तू जा. नाही, परमार्थ कसा होईल माझा, श्रवण किती महत्वाचं आहे, आणि तुमच्या समोर येऊन बसलं म्हणजे मग ध्यानाला बरं वाटतं. जिथं तिथं कुठं जाईन तिथं काय असेल कसं असेल, इतका घाबरला की ऑर्डर्स यायच्या आधीच प्रयत्न करायला लागला की प्रमोशन नको. मी म्हटलं एवढा घाबरू नको, कधीही तुला विचारतील, निदान तुम्ही हे प्रमोशन ऍक्सेप्ट केलेलं आहे हे तर प्रथम विचारतील आणि मग देतील, नाही म्हणे या वेळेला ते नाहीये. पण तसं नसतं, ऑफिसच्या पद्धतीप्रमाणे सगळ्यांना ऑफर्स आल्या. तेव्हा मग यांनी जेव्हा नकार दिला तेव्हा याला शांत झोप लागली. पण मधल्या काळात जवळपास 10-12 दिवस झोप देखील लागेना. स्वप्न पडायला लागली की आपण आपल्याला बदली अगदी खेड्यात मिळालेली आहे. याचं कारण हेच आहे की द्वंद्वात्मक जे जीवन आहे, निर्णय न घेण्याचं जीवन, आणि ते निर्णय न घेणं देखील घाबरल्यामुळं, कुठल्याच बाजूला निश्चयात्मक भाव नसल्यामुळं घडणाऱ्या गोष्टी. याला खरं कारण म्हणजे आपल्या स्वतःबद्दल, आपल्याला जीवनात काय करायचं आहे त्याच्याबद्दल निश्चित असं काहीच नाही. एका बाजूला एक जीवन खुणावत असतं, त्या जीवनातल्या अडचणी समोर यायला लागल्या की मग परमार्थही दिसायला लागतो. ते टाळण्यासाठी मग सगळ्या गोष्टी सुरू होतात. मी त्याला म्हटलं, आधीच तुला म्हटलं तर कशाला या भानगडीत पडतो. पण ही भानगड जवळपास प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आपल्या जीवनात स्वतःहून उपस्थित करत असत. ही जी देहबुद्धी आहे, त्या देहबुद्धीची वैशिष्ट्यच अशी आहेत की आपल्याला अनुकूल वेदनियम सुखम, हे सुख सदा सर्व काळ हवं असतं. प्रतिकूल वेदनियम दुःखम, ती प्रतिकूल वेदना आपल्याला नको असते. आणि सदा सर्व काळ अनुकूल वेदना प्राप्त होईल असं सांगता येत नाही. सुख सदा सर्व काळ प्राप्त होईल असं सांगता येत नाही. जीवनाच्या या सगळ्या घडामोडींमध्ये व्यक्ती अशी संपूर्णतया उतरते, म्हणजे आपल्या इंद्रियांनी, मनानी आणि बुद्धीनी संपूर्णपणाने उतरलेली असते. त्यामुळे मग ती दुःख किंवा त्याची सुख देखील फार मोठी वाटायला सुरुवात होते. कितीतरी मंडळी लग्न, बारस, वास्तुशांत, बेभान होऊन गेलेली तुम्ही पाहिली असतील. म्हणजे अशा सारखा प्रसंग जवळपास फक्त यांच्याच जीवनात उद्भवलेला आहे. इतके बेभान, किती आनंद ओसंडून वाहतो. निमंत्रण करताना देखील किती आनंद असतो. मला तो आनंद पाहून भीती वाटते की यांच्या नजरेवर जणू पडदा आलेला आहे. थोडं जर काही विपरीत झालं तर हे पूर्ण कोलमडून पडतील, इतके खुश, इतके आनंदी असे त्या प्रसंगी असतात. स्वतःला थोडं देखील वेगळं काढलेलं नसतं, संपूर्णपणाने सुख भोगणं, त्यामुळे दुःखही संपूर्णपणाने भोगायला लागतं. याच्यात सुख देह मन बुद्धीला होत असलं तरी सुख होत हे समजणारा देह मन बुद्धीपेक्षा वेगळा आहे. इतक्या खोल ते जातच नाहीत. कित्येक लोक असं म्हणतात की ते नको आम्हाला काहीतरी सांगू नका, आम्ही आपला आमच्या आनंदात आहोत, इतकं कोण विचार करत बसतंय. पण तेच दुःखाचा मात्र फार विचार करतात. तेव्हा असं म्हणत नाहीत इतकं कोण विचार करतंय. तेव्हा मग नवस बोलतात, जप करायला सांगतात गुरुजींना. ज्योतिषाकडे जातात. आपण दुःखातून सुटावं म्हणून सगळं काही करतात, पण सुखाचे दिवस आल्यावर ज्योतिषांकडे कोणी जात नाही. काय चाललंय काय माझ्या जीवनात असं असं कोणी कधी विचार करत नाही. ते त्याला समज सगळं चांगलं चाललंय सर, कशामुळे हे सगळं चांगलं घडतंय हेही विचारायला कोणी जात नाही, कारण सुख हवं असतं. तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. त्यामुळे याचा अधिष्ठानभूत जो आहे सुख दुःख चांगलं वाईट पाप पुण्य जाणीव नेणीव विचार अथवा अविचार असा इथं त्यांनी शब्द लिहिलाय. विचाररहितता किंवा मूढता विचाराला खरा विरुद्ध शब्द. जर ज्ञान अज्ञान शांत अशांत या सगळ्या गोष्टीमध्ये देह या सगळ्या देह भावना आहेत अथवा मन आणि बुद्धीच्या भावना आहेत. देह मन आणि बुद्धी याच्या पलीकडे काहीतरी आहे. समर्थ म्हणतात ना, देहातीत वस्तू आहे, काहीतरी पलीकडे आहे. स्वरूपानंद म्हणत असत ना, मी पापी आहे, माझं जीवन असं वाईट गेलेलं आहे. तर ते थांबवत असत, ते म्हणत असत की कोणाला समजलं मी पापी आहे? ज्याला मी पापी आहे असं समजलं तो पापापेक्षा वेगळा आहे. पापाची भावना देखील देह मन बुद्धीवर ओढवलेली आहे. पाप आणि पुण्य, ज्याला पाप आहे असं समजलं त्यालाच पुण्य आहे असं समजतं. पाप आणि पुण्य वेगळेपणाने समजून घेणारा पाप आणि पुण्यापेक्षा वेगळा असला पाहिजे. ज्याला प्रकाश आणि अंधार समजतो, इथं दिवे आहेत प्रकाश आहेत हे मला समजलं आणि दिवे बंद केल्याबरोबर इथं अंधार होईल, पडदेही सरकवलेले आहेत त्यामुळे अंधार होईल हेही मला समजलं. ज्याला उजेड आहे असं समजलं आणि ज्याला अंधार आहे असं समजलं तो उजेडापेक्षा आणि अंधारापेक्षा वेगळा आहे. ज्याला पाप आहे असं समजलं आणि पुण्य आहे समजलं तो पुण्य आणि पाप याच्यापेक्षा वेगळा आहे. ज्याला सुख आणि दुःख समजलं, सुख आहे अथवा दुःख आहे, तो सुख आणि दुःखापेक्षा वेगळा आहे. हा वेगळा कोण? हा वेगळा म्हणजे देह मन आणि बुद्धी यांच्या बुडाशी राहणारा, यांच्या अधिष्ठानभूत असणारा शुद्ध जाणीव स्वरूप, चैतन्य स्वरूप, अविनाशी सत्यत्वानी नेहमीच असणारा, ज्याचा कधीही नाश होत नाही असा, ज्याला पारमार्थिक परिभाषेमध्ये आत्मा असं म्हणतात, शुद्ध अस्तित्व असंही म्हणतात, त्यालाच देव असं म्हणतात. त्याच्या अधिष्ठानावर हे सर्व चाललेलं आहे. त्यांनी विचारले की या शब्दांना, परस्पर विरोधी या शब्दांना धरून अधिष्ठान कोणतं आहे? तर अधिष्ठान आपलं स्वतःचं आहे. आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी अशी एक जागा आहे मागं सरकायला. दुःख झालं तर मागं सरकायला एक जागा आहे, सुख झालं तरी देखील मागं सरकायला एक जागा आहे, की ज्या ठिकाणी देहाची सुख देखील नसतात आणि दुःख देखील नसतात, पाप देखील नसतं आणि पुण्य देखील नसतं, या कोणत्याही गोष्टी तिथं नसतात. ही जी मागं सरकण्याची जागा आहे याची माहिती नसते. हे कळत नाही की आपल्याला बचावासाठी अजून काहीतरी आहे. मी अशी एक गोष्ट वाचली की एक सद्गुरू, जपानमधली गोष्ट आहे, आपल्या शिष्यांना आत्मज्ञानाविषयी काही सांगत होते आणि सांगता सांगता, जपानमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वारंवार भूकंप होतात, तसं भूकंप सुरू झाला, हादरलं सगळं, ताबडतोब धोक्याची जाणीव झाल्यामुळे सगळे पळाले, कोणी जिन्यानी कोणी लिफ्टनी मिळेल तसे धावत खाली निघून गेले. थोड्याच सेकंदात भूकंप थांबला तोपर्यंत सगळे खाली आलेले होते. भूकंप झाल्यावर मनस्थिती फार बिघडते, अतिशय भीती वाटायला लागते, परत असं होईल की काय असं देखील शंका येते. त्यामुळं काही काळ तसेच बाहेर थांबून मग सगळे परत हॉलमध्ये आले. त्यांनी पाहिलं तर त्यांचे सद्गुरू तिथंच बसलेले होते, डोळे मिटून बसलेले होते, शांत. येऊन सगळे त्यांच्या समोर बसले, खजील झालेले होते की आपल्याला आत्मज्ञानाविषयी उपदेश सांगत होते, आपण सगळे पळून गेलो. थोड्या वेळाने सद्गुरूंनी देखील डोळे उघडले. तेव्हा कोणी उत्सुकतेने प्रश्न विचारला की तुम्ही पळाला नाहीत, आम्ही सगळे जेव्हा बाहेर गेलो आमच्या मनात विचारही आला नाही खरं म्हणजे, त्याकरता आपली क्षमा आम्ही मागतो की आपण काय करत असाल, आम्हाला सुचलं नाही, आम्ही सगळे निघून गेलो, तुम्ही इथंच शांत डोळे मिटून बसून राहिलात, आम्ही पळून गेलो, तुम्ही का नाही पळालात? जर इमारत पडली असती तर ते म्हणाले मीही पळालो. जसे तुम्ही पळालात, तुम्ही बाहेर पळालात, पण जिन्यात भूकंप होता, लिफ्ट मध्ये भूकंप होता, जमिनीवरही भूकंप होता, मीही पळालो, पण मी आत पळालो की ज्या ठिकाणी भूकंप नव्हता, ज्या ठिकाणी माझ्या देहाचीच भावना नव्हती, त्यामुळं बाहेरच्या जगतातलं काहीच नव्हतं, अशा ठिकाणी मीही पळालो, मीही आत गेलो. तुम्ही बाहेर पळालात एवढंच, बाहेर सगळीकडे भूकंप होता, मी अशा ठिकाणी पळालो की ज्या ठिकाणी भूकंप नव्हता, ज्या ठिकाणी देहभाव नव्हता. परमार्थाची आवश्यकता अशा करता आहे की आपलं जीवन आणि त्या जीवनात मिळणारी सुख दुःख आणि थेट आपण असं रोज चाललेलं आहे, बफर नाही. पहिला धक्का कोणी घेईल अशी गोष्टच नाही. आपण म्हणजे देह मन बुद्धीने असलेले आपण आणि घटना साक्षात रोज एकमेकांच्या समोर उभे आहेत, त्यामुळे साक्षात लगेच सुख लगेच दुःख असंच चाललेलं आहे. सुख येऊन धडकतं ते तुमच्यावरच, तुम्ही सुखी होता. दुःख येऊन धडकतं ते तुमच्यावरच, तुम्ही दुःखी होता. परमार्थाच्या विचारामुळं हा बफर निर्माण होतो. समस्त की देह मन बुद्धीपर्यंत आहे, पण अजून माग आपण आहोत, आपण याच्या माग आहोत हे माहीतच नसतं. तर माग जो आहे तोच देह मन बुद्धीत अवतरलेला असतो, म्हणत असतो की मीच देह आहे, मीच मन आहे, मीच बुद्धी आहे. त्यामुळं देह मन बुद्धीची सुख ती माझी सुख होऊन जातात, देह मन बुद्धीची दुःख ही माझी दुःख होऊन जातात. त्याच्या माग जर जाता आलं तर त्या ठिकाणी मात्र तिथून देह सुखात आहे अथवा दुःखात आहे हे पाहतो. जे काही विकार आहेत तर ते विकार देहाचे आहेत, इंद्रियांचे आहेत, मनाचे आहेत. भूक लागली तर देहाला भूक लागली, मला भूक लागू शकत नाही, पोटाला भूक जाणवली, देहाला भूक लागली असं दुरून त्याला समजतं, त्यालाही भूक लागते. पण मला लागली म्हणायच्या ऐवजी आपल्या देहाला लागली तो भाषेकरता वापरत असेल. असं म्हणायची सोय नाही की माझ्या देहाला भूक लागली, म्हणजे तुम्ही फारच परमार्थी झालात. मग मला भूक लागली असंच म्हणायला लागेल, पण त्याला स्पष्ट समजतं की आपण देहापेक्षा वेगळे आहोत. देहाला झोपेची आवश्यकता आहे, देह झोपला. देहाला झोप झाल्यानंतर जागृती आली, तो जागाच आहे. झोपेत देखील जो झोपत नाही जागा असतो, उपनिषदांची वचन आहेत, जो झोपेत ही झोपत नाही. जो सदा सर्व काळ जागृत आहे असा जो कोणी आहे जर जागृत असेल तर सुखाच्या वेळेला देखील हे सुख आपलं नाही हे त्याला कळत. आपणच सुखरूप आहोत हे लक्षात येतं आणि देहाची सुख देहाची दुःख ही तो दुरून पाहतो. साक्षीत्व ही मध्यवर्ती कल्पना चाललेली आहे. तर हे साक्षीत्व म्हणजे या देहाच्या सुखाकडं देहाच्या दुःखाकडं देहाच्या मानाकडं देहाच्या अपमानाकडं जितकं जमेल तितकं देहाचा मान देहाचा अपमान या पद्धतीने दुरून पाहणं त्याच्यामध्ये आपण न जाणं आपला मान चाललेला आहे अथवा आपला अपमान होतो आहे असं न मानणं हे अवघड आहे तरी देखील याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. सुखाच्या वेळेला देखील आपण भानावर असणं ही देहाची देह मन बुद्धीची सुख चाललेली आहेत. आपण भान घालवून सुख अनुभवतो. आणि दुःखाच्या वेळेला देखील आपण दुःख अनुभवतो ते भान घालवल्यामुळेच दुःख अनुभवत असतो. भान असणं म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव आपल्याला कायम असणं हा अभ्यास करण्यासारखा आहे. की तुम्ही इथं ऐकायला बसलेले आहात तर तुम्ही पाहता आहात की देह इथं आणून बसवलेला आहे तो ऐकतो आहे आणि जो देही आहे तो ऐकत असताना देखील देहापेक्षा वेगळा आहे. सगळे इथं बसलेले आहोत पण सगळ्यांचा देही आत्मा हा इथं बसण्याच्या क्रियेचाही साक्षी आहे. इथून जिना उतरताना देखील तो मुळीच उतरत नाहीये त्याला कुठेही जाणं येणं नाहीये तो तसाच आहे. देह जिना उतरतो आहे देह रस्ता ओलांडतो आहे. तुम्हाला ऑफिसमध्ये 8 तासात जर 2-5 दा जरी तीव्रतेने लक्षात आलं की देह इथं बसलेला आहे आणि आपलं आपलं काम करतो आहे गुणा गुणेशु वर्तंत एवढंच तुम्हाला कळत आहे. गुणच गुणांमध्ये वर्तन करत आहे. आपण वेगळे आहोत त्याच्यापेक्षा वेगळेपणाने पाहतो आहोत. तहान लागल्यावर देखील मला तहान लागलीय का घसा कोरडा पडला आहे जरा नीट पहा. भूक लागल्यानंतर देखील तसंच झोप आल्यानंतर देखील तसंच तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथींचा नोहे नवल देखे. पण त्या ठिकाणी राहू नका असं करून तर बघा. आपली निश्चळ आत्मस्थिती चालत असताना देखील अनुभवा बसलेले असताना देखील अनुभवा झोपलेले असताना देखील अनुभवा. अनुभवायची ठरवली तर अनुभवता येते आणि ही निश्चळ आत्मस्थिती काय आहे हे समजण्यासाठी ध्यानाला बसा. ध्यानामध्ये चंचल ते सगळं नाहीस होईल. मन चंचल आहे नाहीस होईल. समर्थ म्हणतात चंचळ चक्री निघोनी जाती ऐसे थोडे. या चंचळ चक्रामधून त्याला खरं मन कारणीभूत आहे. त्या मनालाच निरस्त करा. त्या मनाचे व्यापार जे आहेत तर ते व्यापार माझे समजू नका. हेच तर ध्यानामध्ये आहे. ध्यानामध्ये मनामध्ये जे जे म्हणून काही येईल तर ते मनाचं आहे माझं नाही. मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि मनात उठेल त्याला मी प्रतिसाद देणार नाही. हे तर ध्यान आहे. साक्षीत्व हे तर ध्यान आहे. द्रष्टुत्व हे तर ध्यान आहे. पण या साक्षीत्व आणि द्रष्टुत्वानंतर जेव्हा समोर मनरहितता असते तेव्हा हे जे साक्षीत्व सांभाळलेला जो कोणी असतो मी तो तिथे शिल्लक राहतो. मी साक्षी आहे या भावनेने अमन किंवा निर्विचारता किंवा निष्कंप अशी वृत्तीची स्थिती, निष्कंप अशी निर्वृत्तिक स्थिती, वृत्तीची स्थिती नव्हे. ही चाललेली आहे हे समजणारा, वेगळेपणाने समजणारा, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही जी निर्विचारता आहे ती निर्विचारता फक्त मी साक्षी आहे या विचाराने मोडते. या साक्षी विचाराला मधून अधून समजतं की समोर विचार नाहीये, हाही विचार आहे. आणि समोर विचार नाहीयेत हे ज्या साक्षीला समजतं त्याला मूळ साक्षी विचार त्यांनी धारण केलेला असल्यामुळं तो मधून अधून विचाराच्या आवर्तात सापडतो की निर्विचारता चालली आहे असं त्याला भान निर्माण होत. पण जर निर्विचारता देखील दीर्घ काळ टिकली तर साक्षी विचार सांभाळून ठेवण्याची गरज भासत नाही, तोही गळून पडतो. आणि तो गळून पडल्यानंतर उर्वरित जे राहतं त्याला देव असं म्हणतात, आत्मा असं म्हणतात, सच्चिदानंद श्रीहरी असं म्हणतात. कळे आकळे रूप ते ज्ञान होतात, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. सर्व साक्षी अवस्था देखील तिथं संपून जाते. मना उन्मनी, आता राधिकाने सांगितलं की उन्मनी स्थिती, शब्द कुंठी तर आहे, साक्षी भाव देखील तिथं नसतो. आणि साक्षी भावाच्या निरपेक्ष फक्त आत्मभान तिथं शिल्लक राहत, मधून अधून, कायम पूर्ण वेळ नाही. काही उत्कट क्षण मिळतात आणि थोडा खाली आला तरी देखील, म्हणजे विचार उठले तरी देखील, आपण आत्मरूप आहोत अथवा सद्गुरूंच्या कृपेने हे चाललेलं आहे असा एखादा विचार तरंग उठतो आणि तोही नाहीसा होऊन परत तो ती दशा अनुभवतो, त्या दशेमध्ये जातो. आणि ती ती जागा आहे की जिथं ते सद्गुरु गेले ते म्हणाले मीही आत पळालो, त्या ठिकाणी कसलाच कंप नाही. ते अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानातून जर पाहिलं तर ज्ञान आणि अज्ञान व्यर्थ ठरतं, सुख आणि दुःख व्यर्थ ठरतात. ज्ञानेश्वर महाराजांनी याचं वर्णन, आनंदू ना निरानंदू, एक ना विविधू, मुक्त ना बद्धू आत्मपणे असं केलेलं आहे. ते परमतत्व पारधा होती ते सर्वथा जे आत्मानात्म व्यवस्था राजा होऊस, अशी स्थिती अनायासे प्राप्त होते. त्या ठिकाणाहून जगतभान, देहभानामुळे जगतभान, ते देहभानच नसतं. आणि अशा ठिकाणी राहायची सवय लागली की ध्यानामध्ये, ध्यानातून उठल्यानंतर देखील त्या स्वरूपाची स्मृती कायम जागी राहते आणि या स्मृतीच्या सापेक्ष साक्षीत्व आहे. ही स्मृती तुम्हाला कायम लक्षात आणून देते की चाललेलं आहे ते सगळं खोटं आहे. जे चाललेलं आहे सगळं ते वरवर कितीतरी चाललेलं आहे, जसं समुद्राच्या वर लाटा असाव्यात आणि ज्या ठिकाणी समुद्र दोन दोन मैल खोल आहे, दोन मैल, तीन मैल, चार मैल इतकं खाली खोल आहे, तिथं खाली वर लाटा असताना देखील काहीच नसतं. तिथं हालचालच नसते, तिथं प्रवाह नसतो. अशा ठिकाणाहून परतून पाहताना म्हणून समर्थ म्हणतात एक बळाचे निवडले जे उगमाकडे पोहत गेले, उगम दर्शने पावन झाले तीर्थरूप. त्यांना उगम सापडला, उगमाचं दर्शन झालं, नदीचा उगम शोधता येत नाही. केव्हा या नदीला नदी हे स्वरूप आलं हे शोधणं फार कठीण आहे. हे शोधणं कठीण असल्यामुळं आपल्यासारख्यांना मग कुठंतरी एक ठिकाण दाखवतात, जसं महाबळेश्वरला इथून सहा नद्यांचा उगम झाला, करंगळी करंगळी एवढं पाणी, इथं कृष्ण आहे, इथं कोयना आहे, अशा जवळजवळ. कारण कुठल्या खोऱ्यातून पाणी वाहत येत येत पुढे गेलं त्याला कृष्णा नाव पडलं हे नाही शोधताय. ती शोधता नाही आलेली, शोधता नाही आलेली म्हणून एक ठिकाण दाखवलं की इथून वह त्याचा उगम झाला, तिथं त्याचा उगम नाहीये. पण आपल्याला समजण्यासाठी आहे नदीचा उगम होतो पाण्याच्या स्रोतातून, पावसातून, तिथल्या नंदीच्या मुखातून नाही. आपल्या भावनेकरता ते आहे, पण तो उगम सापडला जसा की इतक्या ठिकाणाहून पाणी वाहत आलं आणि डोंगर दऱ्यातून जाताना मग पुढे अमुक ठिकाणी ही कृष्णा झाली. त्याच्या आधी ती कुठं होती, ती अव्यक्तात होती, तशी ती कुठेही दाखवता येत नाही. तसंच आहे, चैतन्य वाहत होतं मनातून, बुद्धीतून, चित्तातून, इंद्रियांमधून, पण त्याच्या आधी ते कुठं होतं दाखवता येत नाही. उगमापर्यंत असं लक्षात येतं की आत्मचैतन्यातून हे होतं, पण तिथं जाऊन पोचल्यानंतर तिथून मनच दिसत नाही, बुद्धीच दिसत नाही, चित्तच दिसत नाही. उगमा पहिलीकडे गेले तेथोनी परतोनी पाहिले, येरी मोरा झाला, पाठ फिरवली आणि पाहिलं की कुठून ही नदी सुरू झाली, चित्ताची, मनाची, बुद्धीची, तर पाणीच आटले काही नाही. समर्थ म्हणतात तिथून जर पाहिलं तर काहीच नाही. मन या नावाचा पदार्थ नाही, बुद्धी या नावाचा पदार्थ नाही, चित्त या नावाचा पदार्थ नाही, जगत या नावाचा पदार्थ नाही, असं होऊन गेलं. ते आहे अधिष्ठान. ही जी साक्षीत्व ही कल्पना आहे, ती कल्पना म्हणजे खरं तेथ राहोनी ठाय ठिके, तिथं उत्तम रीतीने ठाक ठीक उभा राहून मग जगताकडे पाहायचं आहे, जगताच्या व्यापाराकडे पाहायचं आहे. जगताकडे पाहण्यासाठी स्वतःच्या व्यापारांकडे पाहायचं आहे, चित्ताच्या, मनाच्या, बुद्धीच्या, आणि वेगळेपणानेच अर्थात पाहायचं आहे, त्याला साक्षीत्व म्हणतात. हे जे वेगळेपणाने पाहणं आहे हे प्रथम ध्यानात करायचं, आणि ध्यानातून उठल्यानंतर मग सगळ्या देह क्रियांकडं, मनाच्या क्रियांकडं, बुद्धीच्या क्रियांकडं, वेगळे पण आपला त्यांच्याशी संबंध नाही पण त्यांची कर्म चाललेली आहेत या बोधाने पाहायचं, याला साक्षीत्व असं म्हणतात. साक्षीत्व म्हणजे लपून छपून या खिडकीतून खाली काय चाललेलं हे पाहणं नव्हे, तर साक्षीत्व म्हणजे तिथं छपून, तिथं राहून मनाचं काय चाललंय, बुद्धीचं काय चाललंय हे पाहणं म्हणजे साक्षीत्व आहे. म्हणून एकदा तुमची ध्यानाची एक बैठक उत्तम झाली की संध्याकाळच्या सगळ्या क्रियांकडे साक्षीत्वाने अशा रीतीने पाहण्याचा अभ्यास करायचा. भूक लागेल, तहान लागेल, आता घरात बसून राहायला नको असं वाटेल, बाहेर जावं असं वाटेल, कामावर जावं असं वाटेल, या सगळ्या गोष्टींकडे असं दुरून पाहायचं, काम करतो आहे. सारखं पाहणं मग काम होणार नाही, त्यामुळे काम करा, आणि लक्षात ठेवा की काम करायला बसलेला जो आहे, काम करतो आहे, त्यालाही जरा दुरून पहा. जसं इथं बसलेले तुम्ही आहात आणि तुम्ही बसलेले आहात हे दुरून समजून घेत आहात तसं. तेव्हा मग तुम्हाला समजेल, सुखाकडे पाहत आहात, दुःखाकडे पाहत आहात, पण पाहणारा स्वतःच्या आत्मभानामध्ये आहे. आताही तुम्हाला जी काही दुःख आहेत ती तशीच आहेत, पण एवढं लक्षात आल्यानंतर, आत्मभान जाग झाल्यानंतर तीव्रता कमी होऊन गेली. कारण तुम्ही आता तुमच्या देहालाच बसलेला पाहताय, दुरून पाहताय, तेव्हा देहाच्या दुःखांनाही दुरूनच पाहणार, दुःखाची तीव्रता कमी झाली. आहेत तशीच आहेत, पण ज्या तीव्रतेने तुम्हाला जाणवत होती, कारण तुम्ही मनाचे साक्षी झालात, बुद्धीचे साक्षी झालात, इंद्रियांचे साक्षी झालात, कोणाला एखादी वेदना होती, पाय दुखत होता, गुडघा दुखत होता, 10 वेळेला मांडी हलवत होतात, पण एकतानता निर्माण झाली असे साक्षी झालात, समजलंच नाही, ते दुःख देखील विसरून गेलात, हे ते साक्षीत्व आहे. या सगळ्या शब्दांना सत्याला धरून अधिष्ठान असेल तर ते अधिष्ठान सत चित स्वरूप तुम्हीच आहात. आणि मग लक्षात येतं की भेद या नावाचा पदार्थ नाही असं लक्षात येतं. लक्षात येतं की हे सगळे भेद पाप पुण्य हवं नको भेद भावना ही फारच फारच दूर राहिली, आपण खूप दूर येऊन पोहोचलो तिथून, हे सगळं जवळपास सारखच. तुम्ही पर्वतीवर गेलात की पर्वतीवरून वेगवेगळ्या उंचीची सगळी माणसं तुम्हाला जशी सारखी दिसावीत तसं. सुख दुःख, सुखामध्ये देखील हे अधिक सुख, ते थोडं कमी सुख, हे सगळंच कमी होऊन जातं, नाहीस होऊन जातं अशी गंमत आहे ही. साक्षीत्व ही मध्यवर्ती कल्पना फार गोड आहे. या साक्षीत्व या मध्यवर्ती कल्पनेमध्ये जर रमायला झालं तर पलीकडे परमात्माच आहे. जाणे ब्रह्म जाणे माया समर्थ म्हणतात. ही साक्षीत्व ब्रह्म देखील जाणते आणि माया म्हणजे संसार देखील जाणते. जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी. या साक्षी दशेला समर्थ तुरिया म्हणतात. आचार्य या तुरियेला अंतिम ज्ञान म्हणतात, पण समर्थांच्या भाषेमध्ये ही साक्षीत्व ही तुरिया अवस्था सर्व साक्षिणी अशी राहते. जसं उमऱ्यावर ठेवलेला दिवा हा माझघरात देखील प्रकाश टाकतो आणि ओसरीवर देखील प्रकाश पडतो, असं दोन्हीकडे प्रकाश त्याचा पडावा, तसं साक्षीत्व आहे. ते संसारापासूनही अलिप्तता आणतं आणि परमात्म्याशी देखील एकरूपता घडवत. या प्रश्नाच्या निमित्ताने या महिन्याच्या मी प्रकर्षाने इतका बोललो की काल फेब्रुवारी ची किती 2 तारीख आणि मी म्हटलं की प्रेमभाव मध्यवर्ती कल्पना चाललेली आहे. या सगळ्या कल्पना प्रवर्तित सगळ्यांनी मिळून आम्ही केंद्रात केल्या, पण मध्यवर्ती कल्पना बदलली हे विसरलो. म्हणून म्हटलं की या साक्षीत्वावर पूर्वी बऱ्याच वेळेला मी बोललेलो होतो. मध्यवर्ती कल्पनांवर गेल्या 2-3 महिन्यात फारसा बोललो नव्हतो. तुम्हाला असं वाटेल की सारखं तेच तेच सांगतायत, पण म्हणून या साक्षीत्वाचा विचार परत एकदा प्रकर्षाने सर्वांनाच माझ्या सकट सांगावासा वाटला. आणि नेमका हा प्रश्न देखील अनुकूल समोर आला. आपल्याला महिनाभर या संकल्पनेचा अभ्यास करायचा आहे. हरिओम. एक 1/2 मिनिट डोळे मिटून आपण बसू. हरी 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 हरी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।